विविध भारती पुणे सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. दीपावलीच्या प्रकाशपर्वातील लक्ष्मीपूजनाचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळत असून मुहूर्तावर लक्ष्मीसहित कुबेराच्या पूजनाची लगबग घरोघर तसंच दुकानं खाजगी आणि सार्वजनिक कार्यालयं सराफी पेढ्या कारखाने कंपन्यांमध्ये सुरू आहे. लक्ष्मीच्या स्वागतासाठी स्वच्छता करण्यात येत असून आकर्षक रंगबेरंगी रांगोळ्यांनी सजावट करण्यात येत आहे. रोखे बाजारात मुहूर्ताचे सौदे करण्यासाठी आज संध्याकाळी विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. दिवाळीच्या सणात उद्या शनिवारी बलिप्रतिपदा अर्थात पाडवा आहे. या पाडव्याला व्यापारी वर्गाचं विक्रम संवत्सर सुरू होतं, त्यामुळे व्यापारी वर्गात बलिप्रतिपदेला विशेष महत्व आहे. पतीपत्नींच्या नात्यात देखील पाडव्याचं महत्व असून या दिवशी अन्नकूट अर्थात गोवर्धन पूजा करण्यात येते. दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बस चालकांकडून लूट होण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील 106 खासगी बसची तपासणी वायुवेग पथकानं केली, त्यापैकी 65 बस चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना विविध कारणांमुळे आरटीओनं 4,64,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी 1,78,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे. पुणे कृषी महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमधील जागा मैला पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभेत या प्रकल्पासाठी 30 गुंठे जागा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून याला राज्य सरकारनं मान्यता द्यावी अशी शिफारस करण्यात आली आहे. नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदांसाठी केंद्र सरकार आणि अर्थसहाय्य करणारी जायका यांनी निविदा प्रक्रियेला मान्यता दिली असून यामध्ये 11 ठिकाणी मैला पाणी शुद्धीकरण केंद्र उभारणं, सुमारे 113 किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या विकसित करणं अशा 13 कामांचा समावेश आहे. हा प्रकल्प एकंदर 1,475 कोटींचा आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात 9,70,25,119 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदार 5,22,739 तर महिला मतदार 4,69,96,279 असून तृतीयपंथी मतदार 6,101 आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली आहे. राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात असून सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील अर्थात सर्व्हिस वोटर मतदारांची नोंदणी 1,16,170 झाली असून वयाची 100 पार केलेल्या 47,389 मतदारांची नोंदणी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 12,101 दिव्यांग मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी म्हणजे 1,689 दिव्यांग मतदार मावळ मतदारसंघात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदारसंघात विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे. सूर्यदत्त ग्रुप इन्स्टिट्यूटतर्फे देण्यात येणारा सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2024 राजयोग शिक्षिका BK डॉ सुनीता यांना प्रदान करण्यात आला आहे. सन्मान चिन्ह आणि पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून आध्यात्मिकता, प्रेरणा आणि जगभर मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार या त्यांच्या कार्याबद्दल तो त्यांना देण्यात आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं येत्या रविवारी सकाळी 7 वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. टिळक स्मारक इथं हा कार्यक्रम होणार असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्यासोबत महायुतीला सकल ब्राह्मण समाजानं एकमुखानं पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीनं ब्राह्मण समाजातील उमेदवारांना देखील प्राधान्य दिल्यानं हा पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा आज ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी केली. येरवडा परिसरात पार्किंगच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे. काल येरवड्यातल्या अशोकनगर इथं ही घटना घडली. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या आकाश निरभ्र राहील तर कमाल तापमान 33 अंशांच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.